प्रकटीकरण अध्याय 17. नंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन मजबरोबर बोलू लागला. तो म्हणाला,
इकडे ये. म्हणजे बहुत जलांवर बसलेली मोठी कळवंती तिचा झालेला न्याय निवाडा तुला दाखवितो. तिच्या बरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे जण मस्त झाले.
मग मी आत्म्याने संचारलेला असताना त्याने मला रानात नेले. तो देवनिंदात्मक नावानी भरलेल्या सात टोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री दृष्टीस पडली. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्यालेली आणि सोने मूल्यवान रत्ने व मोतिये यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी म्हणजे तिच्या जार कर्मांच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर
मोठी बाबेल कळवंतिनीची व पृथ्वीवरील अमंगपणाची आई हे गुढार्थक नाव लिहिलेले होते.
ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटलं. देवदूताने मला म्हटले,
तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि सात डोकी व दहा शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद यांचे गुज मी तुला सांगतो. जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही, ते अगाध कुपातून वर येणार आहे व नाशात जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्याचे नाव जीवनी पुस्तकात लिहिले नाही असे पृथ्वीवर राहणारे जन ते श्वापद होते. नाही व येणार असे पाहून आश्चर्य करीतील हे ज्ञानी मनाचे काम आहे. ती सात डोकी सात डोंगर आहेत, त्यावर ती स्त्री बसली आहे. आणि ती डोकी सात राजे आहेत, त्यापैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल. जे श्वापद होते आणि नाही ते स्वतः आठवा राजा आहे. तो त्या सातापासून झालेला आहे आणि तो नाशात जाणार आहे. जी दहा शिंगे तू पाहिली ती दहा राजे आहेत. त्यास अद्यापी राज्य मिळाले नाही, तरी त्यास श्वापदा बरोबर तासभर राजांच्या सारखा अधिकार मिळतो. ते एक विचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. हे कोकऱ्या बरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि पाचारण केलेले निवडलेले व विश्वासू असे जे त्याचबरोबर आहेत तेही विजय मिळवितील.
आणखी तो मला म्हणाला,
जेथे कळवंतीण बसली आहे तेथे जी जले तू पाहिली ती लोक जनसमूह राष्ट्रे भाषा अशी आहे. जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कळवंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील. तिचे मांस खातील व अग्नीने तिला जाळून टाकतील. त्यांनी एक विचाराने वागून देवाची वचने पूर्ण होत तोपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे. अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले. जी स्त्री तू पाहिली ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे.